नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे तर डिझेल 94 रुपये 8 पैसे दरानं मिळत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगीही न्यायालयानं दिली. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रिपद त्यांनी सांभाळलं. तसंच 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खांडुरी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स आज 114 अंकांनी खाली आला आणि 75,201 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 32 अंकांनी घसरून 23,618 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.